तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आदेश बांदेकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
तुम्ही त्यानंतर राजकीय बाजू सांभाळायला सुरुवात केली तर हे कसं घडलं? कारण आम्ही कधी इमॅजिनच नाही केलं की आदेश बांदेकर राजकारणात जाणार.
नाही नाही, मला असं वाटायचं ना की स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग प्रश्न येतो सगळ्यांचा, मग शिवसेनाच का? तर लहानपणापासून अभ्युदयनगरमध्येच बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांचे कायम विचार आमच्या कानावर खपत असायचे. आणि त्याच्यानंतर जे आताचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची जेव्हा मला भेट झाली तेव्हा ना मला त्यांच्यातला माणूस जाणवला. ही गोष्ट होती जी मला हुक करणारी होती अधिक. आणि मग ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही, मी ते काम करतो आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टीमध्ये मी मगाशी म्हटलं की मनोरंजन हे क्षेत्र व्यवसाय आणि ते क्षेत्र हे ध्यास, एवढंच मनाशी बाळगून लोकांसाठी काय करता येईल याच्यातच मी कायम रमलो. आणि म्हणून मी सांगतो या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्यात आणि या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून त्याचं मी बरोबर समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतो.
असं कधी झालं की तुम्ही बराच काळ तुमच्या घरच्यांपासून दूर राहिलात, सोहमपासून दूर राहिलात आणि तुम्हाला त्याची प्रचंड आठवण आली?
मी ज्या वेळेला माय फेअर लेडीच्या टूर बरोबर केसरीच्या परदेशात गेलो होतो आणि सोहमने मला फोन केला होता तिकडे 12 मजल्यावर आम्ही राहतो आणि सांगितलं होतं बाबा तू कुठे आहेस, म्हटलं युरोप. मग माझा खाली बॉल गेलाय तो जरा आणून दे ना. आणि 15 मिनिटाला मी तिथून माझ्या खाली वॉचमनला फोन केला आणि वॉचमनला सांगितलं जरा 5 मिनिट में जाके ऊपर वो बॉल जो है उसको दे दीजिए. त्याने धावत धावत जाऊन तो खाली बॉल शोधला आणि नेऊन दिला आणि त्याने मला फोन केला तो बाबा थँक्यू बॉल मिळाला. आणि मग याच पुण्यामध्ये एका कार्यक्रमात त्याला प्रश्न विचारला होता, लहान होता, तर त्याने सांगितलं होतं माझा बाबा क्वांटिटी टाईमपेक्षा क्वालिटी टाईम देतो तो मला जास्त उपयोगाचा आहे. मला असं वाटतं ना ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे की तो कुठेही असला, म्हणजे आज माझा पुतण्यासुद्धा शारंग आज ऑस्ट्रेलियात आहे पण मला आत्ता माहिती आहे की तो काय करतो आहे. हे जे प्रेम आहे ना, हे एकमेकाशी असलेली अटॅचमेंट आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्यावरती मी प्रेम करतो ना त्यांच्या त्यांच्यावरती माझं लक्ष असतं आणि त्यामुळे मला कधीच अंतर लांब गेलंय असं कधी वाटत नाही.
बापरे, ह्या बोलण्यात ना मला एक गोष्ट क्लिअर झाली की मी त्यांच्यामध्ये येते. हे कसं? कारण की मला आठवतं की जेव्हा जेव्हा म्हणजे मी रिसेंटली देऊळबंद या फिल्ममध्ये काम केलं त्यावेळेस तुमचा मला मेसेज आला होता. एकदा तुम्ही पुण्यात आलात आणि तेव्हा तुम्ही ॲडव्हर्टिजमेंटमध्ये माझा आवाज ऐकला आणि तेव्हा तुम्ही मला मेसेज केला होता. म्हणजे मला आठवते की माझ्या ज्या ज्या अचीवमेंट्स आहेत त्या त्यावेळी अगदी आवर्जून तुमचा मेसेज मला नक्की यायचा. आणि थँक्यू सो मच फॉर शोईंग मी दॅट लव्ह अँड सपोर्ट, कारण त्यामुळे अजून उत्स्फूर्तता मिळते आपल्याला की यार आपण अजून चांगलं काम करू शकतो. मला आठवतं की नटरंगाच्या वेळेस आपली भेट झाली होती आणि यु नो तेव्हा तुम्ही काही फोटोज दाखवले होते आणि मला सांगितलं होतं की हे बघा कदाचित मी ही फिल्म करणार आहे. मला तेव्हा खूप आणि मनात असं होतं की नाही नाही मला हे बोलायचं नाही आहे कुठे, पण आत्ता तर मी नक्कीच बोलू शकते की खरं तर अतुल कुलकर्णीच्या सुद्धा आधी तुम्ही तो रोल करणार होता, तर ते नाकारण्याचं कारण काय होतं आणि ते कसं झालं?
रवी जाधव हा माझा उत्तम मित्र आहे, त्याची इच्छा होती की ती भूमिका मी करावी. त्याच्यासाठी आमचं फोटोशूट पण झालं होतं आणि ते फोटोशूट झाल्यानंतर एक असा विचार आला, झी मराठी बरोबर आम्ही सगळे बसलो होतो, पुन्हा ब्रँड हा विषयच असतो की आदेश बांदेकर तुम्ही एक ब्रँड आहात आणि तुम्ही ब्रँड असे आहात की महाराष्ट्राच्या घराघरात आहात. अनेक वहिनी, अनेक घरातल्या स्त्री शक्ती, कुटुंब तुम्हाला आपलं मानतात. अशा वेळेला एक कलावंत म्हणून एखादी भूमिका करणं योग्य आहे, पण तरीसुद्धा आत्ताच्या घडीला होम मिनिस्टर जस्ट सुरू झालं होतं, तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की नटरंग की होम मिनिस्टर, कारण खूप वेगळं होतं. त्याच वेळेला मी काही म्हणजे केसरीचा ब्रँड अम्बॅसेडर होतो, मी अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेचा तेव्हा ब्रँड अम्बॅसेडर होतो आणि मग या गोष्टीमुळे त्याच्यावरती परिणाम होऊन ज्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे त्यांचं कुठेतरी नुकसान होऊ नये आणि म्हणून मग त्यातून आम्ही सगळे एकत्र बसलो आणि मग निर्णय घेतला की नाही, या महाराष्ट्राच्या घराघरातली आनंद यात्रा ही जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग त्यावेळेला मी निर्णय घेतला की नको थांबूया आत्ता, काही असं नाही केलं तरी चालेल. आणि मग चित्रपट बघायला गेलो होतो प्रीमियरला.
चला आता आपण एक छोटासा क्विकली रॅपिड फायर राऊंड घेऊयात. मला सांगा की तुम्ही होम मिनिस्टर इतक्या वर्षांपासून करताय पण तुम्ही किचनमध्ये कधी जाता का?
हो बऱ्याचदा. आत्तासुद्धा मी दुबईला जेव्हा गेलो होतो त्याला माझी लेकच म्हणायला पाहिजे, माझी भाची दुबईत असते, तिच्याकडेसुद्धा मी तिथे गेल्यानंतर किचनमध्ये जाऊन कोलंबी भात तयार केला होता
आणि आजपर्यंत मला काही खायला घातलेलं नाही आहे.
काय असतं, तुम्ही रेडिओच्या बाहेर येत नाही ना.
मला आठवतं एक बातमी तुमच्याबद्दल की विषबाधा मला वाटतं तुम्हाला झाली होती आणि त्याबद्दल आम्ही सगळेच हादरलो होतो.
नाही, त्या दिवशी दुधीचा ज्यूस जो असतो तो घेतला होता, पण मला हे माहीत नव्हतं की कडू दुधी म्हणजे विष आहे. हे महाराष्ट्रातच नाही, कितीतरी ठिकाणी माहिती नाही. आणि मग तो दुधीचा ज्यूस घेतल्यामुळे मला खूप त्रास झाला, अनेक उलट्या झाल्या, माझं ब्लड प्रेशर झिरो झालं, मग पल्स रेट डाऊन झाले आणि मग मला ब्लड वॉमिट झाली आणि त्यातून अशी परिस्थिती आली की खरंच एका सिच्युएशनला डॉक्टरांनी सांगितलं की आता आमच्या हातात काही नाही, तुम्ही घरातल्या सगळ्यांना बोलवून घ्या. पण त्याच वेळेला सुचित्राची प्रचंड विलपॉवर आणि हिरानंदानी हॉस्पिटल पवईतलं, त्यांच्या सगळ्यांची एक विलपॉवर आणि शुश्रूषा, यातून एक चमत्कार घडला आणि महाराष्ट्राच्या घराघरांनी दिलेल्या आशीर्वादामुळे परत संध्याकाळी जणू काही झालंच नाही अशा परिस्थितीत मी उठून बसलो होतो. पण तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगेन की दुधी करताना, दुधीची भाजी करताना तो चाखून बघा आणि जर तो दुधी कडू असेल तर ते विष आहे, जहरी विष आहे, एवढं लक्षात ठेवा.
बापरे, खूप एक मोठा आणि महत्त्वाचा मेसेज नक्कीच तुम्ही दिलाय. तुमचं पेट नेम काही आहे का?
नाही, काहीच नाही. आणि आता अत्यंत सन्मानाने सगळे भाऊजी म्हणतात.
तुमची फॅन मोमेंट कुठली होती? कोणत्या सेलिब्रिटी किंवा कोणत्या अशा यु नो मोठ्या पदावरच्या माणसाने येऊन तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिले जे तुमच्या लक्षात राहिलं किंवा पाठ थोपटली आणि तुमच्या लक्षात राहिलं?
सर्वच घरांमध्ये ज्या कुठेही उभा असतो त्यावेळेला पटकन जेव्हा फोटो काढायला कोणी सरसावतं ती एक आनंदाची असतेच. पण एकदा जेव्हा मला सचिन तेंडुलकर भेटले होते आणि ते म्हणाले होते की माझ्या आईला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो, मला असं तेव्हा असं वाटलं की अरे किती छान. आणि तेव्हा माझ्या मनात विचार चालला होता मला यांच्यावर एक फोटो काढायचा आहे.
हाउ स्वीट. एक कुठली कॉमन गोष्ट ज्यामुळे तुमचं भांडण होतं?
कॉमन, मी वेळ देत नाही, एक. दुसरी गोष्ट, मी दिलेली वेळ पाळत नाही, मी घरी या. आणि तिसरी गोष्ट, मी सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवेन असं रोज सांगतो आणि त्या कधीच ठेवत नाही, घरी असतो तेव्हा.
बर, तुम्ही होम मिनिस्टरमध्ये अनेकांना टास्क देता, तर मला आज कुठली टास्क द्याल तुम्ही?
मी तुला एकच सांगेन की आदेश बांदेकरबद्दल, तू इतकी वर्ष म्हणजे अल्फा महाकरंडक एकांकिके स्पर्धेपासून आजपर्यंत आदेश बांदेकरांना बघितलंयस, त्याला बघितलंयस वावरताना. आता तू एक प्रतित यश अशी अँकर झालेली आहेस किंवा आरजे झालेली आहेस की रेडिओमध्ये तुझा आवाज, तुझा तो कलाकार श्रुती, हे सगळेजणं अगदी मनापासून बघतात, त्याचं कौतुक करतात. अशा वेळेला आत्ता आदेश बांदेकरबद्दल कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त बोलायचं असेल तर कसं बोलशील? कारण एरवी खूप बोलता ना तुम्ही, म्हणून.
काय उत्तम टास्क दिली आहे मला आदेश तू, विच इज इम्पॉसिबल फॉर मी. एक तर तुझ्याबद्दल मला खूप भरभरून बोलावं असं वाटतं, कारण अर्थात आपल्या आठवणी इतक्या छान आहेत, इतका उत्तम माणूस, इतका डाऊन टू अर्थ माणूस आणि इतकं मोठं काम करत असताना त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही ॲटिट्यूड नाही की गर्व नाही की मी हे सगळंच करतो, पण इतक्या सहजतेने इतक्या टास्क करणं, मल्टी टास्किंग खूप कमी लोकांना जमतं आणि जे तुम्ही खूप उत्तमरित्या करताय. पॉलिटिक्स एक अशी फील्ड आहे ज्यामुळे कधीकधी माणूस दुरावला जातो, पण तुमचं प्रत्येक घरात जाऊन त्यांच्या मनात घर करणं हे जे आहे ना, हे मला नाही वाटत कोणाला जमू शकेल. सो प्लीज, आमच्या मनात जे घर बनवले ते असंच राहू देत आणि त्यातला प्रत्येक दरवाजा, प्रत्येक खिडकी उघडून परत परत हाय हॅलो म्हणायला मला तुम्हाला संधी मिळू दे, एवढंच माझं म्हणणं आहे.
किती गोड, किती छान, खरंच चांगलं सांगितलंस. पण नक्की, आणि मी सुद्धा सांगतो, मला असं जेव्हा जेव्हा त्या स्टुडिओत येतो ना तुमच्या, तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यात कठीण काम आहे म्हणजे ॲक्टरसुद्धा ना समोर असलेल्याच्या ॲक्शनला रिॲक्शन देत पुढे जात असतो, पण ना एका बंदिस्त खोलीमध्ये समोर एक माईक असतो आणि संपूर्ण भावविश्व तुम्ही उभं करता, ही सोपी गोष्ट नाही. मला असं वाटतं त्याच माईकला, ज्या माईकमुळे माझं करिअर घडलं, ज्या माईक समोर बसून तुम्ही त्या सगळ्यांना आनंद देत असता, या निमित्तानं 93.5 रेड FM त्या तुमच्या माईकला आदेश बांदेकरचा मनापासून नमस्कार.
सुपर्ब, सुपर्ब.
खरंच बऱ्याचदा आपण काम करत जातो, पण हे काम करत जात असताना आपण कधीतरी लिहून ठेवायला पाहिजे असं मला बरेच जण सांगतात, ते लिहून ठेवलं जात नाही. पण अशा वेळेला अशा इंटरव्ह्यूमधून ना सगळ्या आठवणींचा अल्बम चाळला जातो आणि तो आज चाळला गेला. ते पुस्तक पुन्हा एकदा आपणच वाचल्याचा आनंद मला मिळाला, त्याच्यामुळे मला आज खूप बरं वाटलं.
थँक्यू सो मच आदेश, इतका छान वेळ मला दिलात आणि इतक्या छान गप्पा तुमच्या आयुष्याबद्दल कळाल्या.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाती रहो. दिस इज कलाकार श्रुति.
लाइट्स कैमरा एक्शन कट इट.